सुपर 93.5 फॅरड एफएम वर श्रुती आहे तुमच्या सोबत स्टॉक टाइम मध्ये. सुपर गप्पा सुरू आहेत आणि खरं सांगू आयुष्यात एक गोष्ट मला कळाली आहे, ती म्हणजे बबड्याची आई आसावरी जर बदलली ना तर जगात काहीही घडू शकत. येस, आर जे श्रुतीके साथ स्टॉक टाइम मे. म्हणजे हे रिअलायझेशन मला काल झालं की कितीही आई प्रेमळ असू दे, आई प्रेमळच असते पण कधी कधी तिचं पॅम्परिंग ओव्हर पॅम्परिंगमध्ये जातं आणि मग मुलं जरा बिघडायला सुरुवात होते. पण बबड्याच्या बाबतीत हे खूप 1000% घडलं. आणि बबड्या कसा झाला आपल्याला माहिती आहे, आय नो सिरियलबद्दल बोलते पण हे घराघरांमध्ये घडतं. इतकं पाठीशी घातलं जातं मुलांना, मग ते आईकडून कधी वडिलांकडून, आणि मग त्यांच्या चुका त्यांना चुका आहेत हे रिअलायझेशन होतच नाही. सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल, म्हणजे या जगात आसावरी जर कडक झाली बबड्यासाठी तर सगळं काही घडू शकेल. हा, ही एक अशक्यप्राय गोष्ट सध्या घडते आहे, त्याच्यामुळे सिरियलचा TRP वाढतो आहे. सो चलो देखेंगे आगे आगे होता है क्या, और फिलहाल यहाँ पे आगे क्या होगा, सुपर ट्रेंडिंग गाने बजेंगे आपके लिए. जी हाँ, 93.5 रेड एफएम बजाते रहो.